श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. 134 क्रमांकाचा हा श्लोक आहे. नसे गर्व अंगी सदा वीतरागी क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी नसे लोभना क्षोभना दैन्यवाणा इही लक्षणी जाणीजे योग राणा. योगी पुरुष कसा असतो? योगी राणा म्हटलं, सज्जन म्हटलं, संत म्हटलं, सगळ्याचा अर्थ एकच आहे, आत्मज्ञानी आत्मानुभवी महापुरुष. त्याचं वर्णन आहे इथं देखील. असा महापुरुष कसा असतो, त्याची लक्षणं काय आहेत, ती ह्याच्यामध्ये वर्णन केली आहेत. प्रत्येक लक्षण महत्त्वाचं आहे. ह्याच्यात असं नाही आहे की एक लक्षण पहिल्यांदा येऊ दे, मग दुसरं येऊ दे, मग तिसरं येऊ दे, असं नाही. हे समुच्चयानेच येतात सगळी लक्षणं. एक लक्षण आपण बाणायचं ठरवलं की हळूहळू बाकीचे सगळे येतात. आता ही लक्षणं ज्या योगीराणामध्ये आलेली आहेत, त्याचं कारण त्याचा अखंड स्वरूपानुसंधानात तो आहे. आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी बसलेल्या आत्मरूपाच्या ठिकाणी त्याची बैठक आहे, आणि त्यामुळे हे गुण त्याच्या स्वभावामध्ये वागण्यामध्ये सहजच आलेले आहेत. अर्थात त्याच्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय तो त्या स्थानापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजे हे गुण मिळवत मिळवतच तो त्या ठिकाणी जातो, आणि तिथं गेल्यानंतर हे गुण त्याला सहजच अंगी असतात. मग त्याला त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही. काय म्हणतात पहा, नसे गर्व अंगी. पहिला शब्द महत्त्वाचा आहे. गर्व अहंकार ताठा ज्याच्यामध्ये आहे, दर्प आहे त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा. आपल्या गुणाची जाणीव आहे, मी देह आहे याचाचमुळे एक अहंकार आहे. ह्याच्या ठिकाणी मात्र त्याला लक्षात आलेलं असल्यामुळे नसे गर्व अंगी. कारण असंही म्हटलेलं आहे, गुण परवा पहिल्यांदा मिळवायचे आहेत आणि मग नंतर गुणाच्याही पलीकडे जायचं आहे. ते गुण देखील विसरायचे, त्याची जाणीव विसरायची. असा जो विसरलेला आहे त्याच्या अंगी गर्व कशाचा असणार? ते सहज गोष्टी आहेत. म्हणून नसे गर्व अंगी. ह्याला असं एक उदाहरण दिलं जातं की सर्प आणि विंचू जर बघितले तर सर्पाच्यामध्ये विष पुष्कळ असतं, पण तो जमिनीवरून सरपटत असतो, आणि विंचवाच्या नांगीला विष थोडंसंच असतं, पण त्याची नांगी मात्र वर करून तो जाळत असतो. तसं ज्याच्याजवळ थोडंसंच आहे ना, तो त्याचा रुबाब करत असतो, आणि ज्याच्याजवळ सगळं आहे तो शांत असतो. जसं नसे गर्व अंगी, गर्विष्ठपणा त्याच्याजवळ नसतो. सदा नेहमीच वीतरागी, वैराग्य ज्याला म्हणतात, विरक्ती ज्याला म्हणतात, असा हा विरक्त पुरुष असतो. कशाची इच्छा नसलेला, काही हवं हवं असं म्हणून वाटणारा तृप्त जीव आहे. काय हवं काही नको, तृप्त आहे, समाधान आहे. असा हा वीतरागी, त्याचं कारण तो विषयापासून अनासक्त झालेला आहे. आणि जी मंडळी विषयामध्ये आसक्त आहेत, देहबुद्धीच्या ठिकाणी आहेत, ती त्याच्यामध्ये गुंतली जातात, संसारात गुंतात. निरनिळ्या विषयात डोळ्याने काय पाहायचं, कानाने काय ऐकायचं, जिभेने काय खायचं, हे सगळं करावं लागतं, पण त्यात आसक्त होता कामा नये. गरजेप्रमाणे डोळे वापरायचे, कान वापरायचे, जीभ वापरायची, पण गरज संपली की बंद. काही आता पाहण्याजोगं नाही आहे, शांत डोळे मिटून आतमध्ये बसलेले आहेत, बस. तसं होत नाही, हे बघ ते बघ ते बघ, काय आहे बघण्याजोगं बाहेर? पण आसक्तीच आहे ती, बाहेरच काहीतरी आनंद आहे असा एक भ्रम आहे, आणि त्यामुळे घेण्यासाठी त्या मंडळींची गडबड सुरू असते. सामान्य मंडळींची हीच अवस्था आहे, ज्याला बद्ध असं म्हणतात, संसारात जो बद्ध झालेला आहे त्याची ही स्थिती आहे, आणि त्याच्या बरोबर उलट या योग्याची स्थिती आहे. म्हणून सदा वीतरागी. आणखीन काय आहे? क्षमा. कशी क्षमा असते? पृथ्वीसारखी क्षमा असं म्हटलेलं आहे. क्षमा हा गुण पृथ्वीचा आहे. पृथ्वीवर आपण एवढा भार देतो आहे, काय काय त्या पृथ्वीवर करतो आहे, ठोकतो आहे, बडवतो आहे, नाना गोष्टी करतो आहे, खणतो आहे, तर पृथ्वीने कधी कोणाला त्रास दिला असं दिसत नाही. क्षमाशील हा पृथ्वीचा गुण आहे. हा पृथ्वीचा गुण त्याच्यामध्ये आलेलं आहे. ही क्षमा जी येते त्याच्या आधी सहनशीलता लागते. काही कुणी केलं सहजच सहन केलेलं, आणि एखादी व्यक्ती म्हणताना मला अजिबात सहन होत नाही असं म्हणतात, बरोबर क्षमेच्या उलट आहे. सहज एखादी गोष्ट घडली, ठीक आहे घडली असेल, मी आता त्याला क्षमा केली असं देखील तो म्हणणार नाही. सहज क्षमा आहे. उदंड अपराध करून आला तरी क्षमा, त्याचं कारण हा बोध आलेला आहे त्याचा, की जी ती व्यक्ती आपापल्या प्रकृतीप्रमाणे वागत असते, त्याच्यावर जे जन्मजन्माचे आणि ह्याही जन्माचे संस्कार आहेत त्याप्रमाणे तो जीव वागतो आहे, अज्ञानी आहे, त्याच्याबद्दल करुणा वाटेल पण राग येणार नाही. सहज क्षमा आहे, सहनशीलता आहे, शांती आहे. शांती यातूनच येते. सगळ्या विश्वाचा एकंदर व्यापाराबद्दल, भगवंतांच्याबद्दल, सगळ्या एखाद्या गोष्टीची अंडरस्टँडिंग ज्याला येतं तो शांत असतो. संतांचं मुख्य लक्षण म्हणजे शांत असणं, शांती हे त्यांचं लक्षण आहे. त्याचं क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी. हा योगी कसा आहे, दया कशी आहे त्याची, सर्वांसाठी दया आहे, ठराविक ठिकाणी नाही. प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत बोलताना ही समत्व बुद्धी आहे, दयाळूपणा हा सारखाच आहे. दया जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. पुत्रांवर जशी दया करतो आपल्या, त्याला प्रत्येक गोष्टीची शिक्षा नाही करत आपण, दया करतो, तशी सर्वांच्या बाबतीत दयाळू राहणं, असा जो दया दक्ष आहे. सावध साक्षेपी आणि दक्ष, प्रत्येक गोष्ट सावधानतेने करतो आहे. माझं लक्ष नव्हतं, मला माहीत नव्हतं, मी विसरलो, असल्या गोष्टी नसतात. सर्व बाबतीमध्ये अत्यंत दक्ष असतात. दया दक्ष योगी. आणखीन काय असतं त्याच्याजवळ, नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा. लोभ का नाही, ज्याला काही हव्यास आहे, अपेक्षा आहे, त्याला लोभ आहे, इतकं मिळालं आणखीन पाहिजे, लोभ अपेक्षा आली. ह्याच्या ठिकाणी कुठलीही अपेक्षा नाही, कुठल्याही गोष्टीचा हव्यास नाही. जी जशी परिस्थिती असेल त्यामध्ये तो अत्यंत समाधानाने राहतो. म्हणून त्यांनी म्हटलं आहे, त्याला भय नाही, क्रोध नाही, रागद्वेष नाही. त्याचं जीवन हे सर्वस्व देण्यासाठी असतं, कुणाकडून घेण्यासाठी नसतं. म्हणून स्थितप्रज्ञांची लक्षणं जी भगवद्गीतेत सांगितलेली आहेत, ती सगळी लक्षणं ह्याच्या ठिकाणी असतात. तो आहे आणि नाही, म्हणून त्याचं जे लक्षण सांगितलं, दैन्यवाणा, लोभ नाही, क्षोभ नाही, कशामुळे क्रोध आला असं नाही. कामना असतील तर क्रोध येतो, कसली कामनाच नाही आहे, क्रोध कशाला येणार, नाही आहेत. आणि दैन्यवाणा ह्याचा अर्थ लाचार नव्हे. लाचारीमुळे दैन्यवाणा नाही, सहजच शांत आहे, नम्र आहे, निरपेक्ष आहे, निरहंकारी आहे, सगळी गुण त्याच्या ठिकाणी आहे. ही लक्षणी जाणीजे, ही लक्षणं ज्याच्याजवळ आहेत त्याला योगी राणा म्हटलं आहे. आपल्याला आधी ही लक्षणं माहिती पाहिजेत, हे गुण आहेत हे माहिती पाहिजे. बाहेर कुठं पाहायला सापडतच नाहीत, जिकडं पाहावं तिकडं कामना वासना वाढलेल्या आहेत. क्रोध आहे हा त्याच्यावर डाफरतो आहे, तो ह्याच्यावर ओरडतो आहे. मत्सर आहे, द्वेष आहे, हे सगळे दुर्गुण आपल्या परिचयाचे आहेत चांगले. सोडाची भावना बघून घेईन, ठोकून देईन, हे सगळं चाललेलं आहे. मच्छर तर ठिकठिकाणी चाललं आहे, स्पर्धा चालू आहेत, त्यामुळे हे गुण देखील आपल्याला ऐकायला मिळत नाहीत. मग ज्याच्यामध्ये हे गुण आहेत असा जो कोणी महापुरुष असेल तो कसा असला पाहिजे किंवा त्याला कसा ओळखावा असं जर म्हटलं तर ह्या गुणांनी त्याला ओळखावा. नसे गर्व अंगी सदा वीत रागी, क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी. नसे लोभना क्षोभना दैन्यवाणा, इही लक्षणी जाणीजे योगी राणा. जय जय रघुवीर समर्थ.